ಘಯತೆ ಗಿರಿಂ ಯತ್ ಕೃಪಾ ತಮಹಂ ವಂದೇ ಪರಮಾನಂದ ಮಾಧವಂ ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮಾ ಗುರುರ್ವಿಷ್ಣುಃ ಗುರುರ್ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರಃ ಗುರುಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀಗುರವೇ ನಮಃ ಶ್ರೀರಾಮ 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 ಓಂ ಪಾರ್ಥಾಯ ಪ್ರತಿಬೋಧಿತಾಂ ಭಗವತ್ ನಾರಾಯಣೇನ ಸ್ವಯಂ ವ್ಯಾಸೇನ ಗ್ರಥಿತಾಂ ಪುರಾಣ ಮುನಿನಾ ಮಧ್ಯೆ ಮಹಾಭಾರತಂ ಅದ್ವೈತಾಮೃತವರ್ಷಿಣೀ ಭಗವತೀ ಅಷ್ಟಾದಶಾಧ್ಯಾಯಿನೀ ಅಂಬತ್ವಾ ಅನುಸಂದಧಾಮಿ ಭಗವತ್ ಗೀತೆ ಭವದ್ವೇಷಿಣೀ ನಮೋಸ್ತುತೆ ವ್ಯಾಸ ವಿಶಾಲ ಬುದ್ಧೆ ಫುಲ್ಲಾರವಿಂದಾಯ ತಪತ್ರ ನೇತ್ರ ಯೇನ ತ್ವಯಾ ಭಾರತ ತೈಲ ಪೂರ್ಣಃ ಪ್ರಜ್ವಾಲಿತೋ ಜ್ಞಾನಮಯ ಪ್ರದೀಪಃ ಯಂ ಬ್ರಹ್ಮಾ ವರುಣೇಂದ್ರ ರುದ್ರ ಮರುತ ಸ್ತುನುವಂತಿ ದಿವ್ಯೈಸ್ತವೈಃ ವೇದೈಸ್ಸಾಂಗ ಪದಕ್ರಮೋಪನಿಷದೈಃ ಗಾಯಂತಿಯಂ ಸಾಮಗಾ ಧ್ಯಾನಾವಸ್ಥಿತ ತದ್ಗತೇನ ಮನಸಾ ಪಶ್ಯಂತಿಯಂ ಯೋಗಿ ಯಸ್ಯಾಂತಂ ನ ವಿದುಃ ಸುರಾಸುರಗಣಾಃ ದೇವಾಯ ತಸ್ಮೈ ನಮಃ ಶ್ರೀರಾಮ ಕೇವಲಂ ಕರುಣಾಕಾರಂ ಕೈವಲ್ಯಾನಂದದಾಯಕಂ ಸಂಸಾರ ತಾಪಶಮನಂ ಸಮರ್ಥಂ ಸಮದರ್ಶಿನಂ ಸ್ವಯಂ ಪ್ರಕಾಶಂ ಸಂಸಿದ್ಧಂ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಸದ್ಗುರುಂ ಪಾವನಂ ಪರಮಂ ಶಾಂತಂ ಪಾವಸೇವಾಸಿನಂ ಭಜೇ ಸೋಹಂ ಸಿದ್ಧಿ ಸುಸಂಪನ್ನೋ ನಾಗಸಂಧಾನ ಸಂಸ್ಥಿತಃ ವೀತರಾಗೋ ವಿಶೇಷಶ್ಚ ಶ್ರೀಗುರು ಪಾತು ಮಾಂ ಜ್ಞಾನೇಶಾಂಘ್ರಿ ಸರೋಜಲುಬ್ಧ ಮಧುಪ ಸ್ವಾಮೀ ಸ್ವರೂಪಾಂಕಿತಃ ಸಂತಾನಾನ್ವಚನಾನುಭೂತಿಪಥಿಕ ಸಾಕ್ಷೀ ಸ್ವಯಂ ಕಾಪಡಿ ಗಾರ್ಹಸ್ಥೇ ಕಿಲ ಏಕನಾಥ ಸದೃಶೋ ವೃತ್ತೌ ತುಕಾರಾಮವತ್ ಸೋಹಂ ಯೋ वंदेयतिं माधवम्। तरितु जैसा आहासी दैसिया, नमोजी श्री गुरुराया, मज ग्रंथोद्यमु फळावया व्यवहारा होई। आता कृपा भांडवल सोडी, भरी मती माझी पोतडी, करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते, मग मी संसरेन तेणे, करीन संतांसी कर्णभूषणे, लेववीन सुलक्षणे विवेकाची। इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होतं। ज्ञानेश्वर महाराजांनी 14व्या अध्यायाच्या प्रारंभी केलेलं गुरुस्तवन आपण पाहतो आहोत। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की स्तुती सांडूनी निवांता चरणी ठेवीजे माथा हेची भले। आता स्तुती वगैरे सगळं बाजूला सारून निवांतपणाने तुमच्या चरणांवर माथा टेकवणं हेच भलं, ठीक। तुम्ही जसे आहात तसा तुम्हाला नमस्कार असो। हे श्री गुरुराया, मज ग्रंथोद्यमु फळावया व्यवहारा होई। ग्रंथरूपी उद्यम फळावया म्हणजे तो सिद्धीला जाण्यासाठी म्हणून तुम्ही व्यवहारा व्हा, सावकार व्हा, धनी व्हा। तुम्ही मला त्याची देवघेव करा, त्यामुळे मी ग्रंथरूपी उद्योग माझा आरंभिलेला सिद्धीला नेऊ शकेन। मग मी संसरेन आता कृपा भांडवल सोडी। कृपारूपी धन तुम्ही माझ्या करता रिकाम करा। भरी मती माझी पोतडी, माझी बुद्धी या कृपा भांडवल रूपी धनानी भरून टाका। करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते, ज्ञान रूपी पद्य रचण्या करता म्हणून, जोडण्या करता म्हणून मला तुम्हीच बळ प्राप्त करून द्या। मग मी संसरेन तेणे, तुमच्या या कृपेमुळं, कृपारूपी धनामुळं मी संसरेन, मी प्रवृत्त होईन, करीन संतांसी कर्णभूषणे, आणि असं काही बोलेन की त्या बोलण्याने संतांना आपण कर्णभूषण लेववीली आहेत असं वाटावं। प्रेम, ज्ञान, विवेक, भक्ती, योग यासंबंधी मी जे काही बोलेन ते संतांना कानात अलंकार घातल्याप्रमाणे वाटावेत, इतकं उत्तम मी बोलेन, इतकं उत्तम बोलण्यासाठी मी प्रवृत्त होईन। लेववीन सुलक्षणे विवेकाची, विवेकाची सुलक्षण अतिशय उत्तम अशी लक्षण विवेकरूपी मी संतांना लेववीन। जी गीतार्थ निधान काढू माझे मन, गीता गीतेच्या अर्थाचा ठेवा, गीतार्थ निधान काढू माझे मन, सुई स्नेहांजन आपले तू। निधान याचा अर्थ पाताळामध्ये म्हणजे जमिनीच्या आत अंतर्गत लपून राहिलेला, दृष्टोत्पत्तीस न पडलेला असा धनाचा साठा ठेवा। माझं मन गीतार्थाच्या अंतर्यामी दडून राहिलेलं जे निधान आहे, ठेवा आहे, ते काढू पाहत आहे आणि त्याचं निरूपण करू पाहत आहे। पण त्यासाठी म्हणून मला एका विशेष दृष्टीची आवश्यकता आहे. सुई स्नेहांजन आपुले तू, त्यामुळे त्याकरता तुम्ही स्नेहरूपी अंजन माझ्या डोळ्यामध्ये घालावं. अंजन घातलं तरच पाताळाच्या अंतर्गत असलेला ठेवा निधान दृष्टीला पडू शकतो. तुम्ही तुमच्या स्नेहरूपी अंजनानी मला ती दृष्टी द्या. हे वाघ सृष्टी एके वेळे देख तू माझे बुद्धीचे डोळे, तैसा उदय जोजी निर्मळे कारुण्य बिंबे. ही सर्व वाघ सृष्टी एका वेळेला सर्व वाघ सृष्टी मी पाहेन, माझ्या बुद्धीचे डोळे पाहतील असं काही तुम्ही करा. जे बोलायचं आहे ते पद्यामध्ये बोलायचं आहे, ज्ञानाबद्दल बोलायचं आहे, ते कर्मयोग, ज्ञान, संन्यास योग, संन्यास योग, आत्मसंयमन योग, किती मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या भगवंतांनी सांगितल्या त्या माझ्याकडून बोलल्या जाणार आहेत. ही सर्व वाक सृष्टी एका वेळेला जर मी पाहेन तर मी यथार्थपणाने सांगू शकेन. एका वेळेला सर्व दिसणं ही महत्वाची गोष्ट राहते. एका वेळेला जर सर्व दिसलं नाही तर तुमचा अंदाज चुकू शकतो, तर तुमचं निरूपण चुकू शकतं, तर तुमचं आकलन चुकू शकतं. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ज्या वेळेला मी कर्मयोग पाहिन तुम्ही सांगितलेला माझ्या बुद्धिरूपी डोळ्यांनी, त्यावेळेला मला आत्मसंयमन योग देखील दिसणं आवश्यक आहे. ज्या वेळेला मी आत्मसंयमन योग पाहिन तेव्हा ज्ञान विज्ञान योग देखील मला समजणं आवश्यक आहे. जेव्हा मी ज्ञान विज्ञान योग पाहिन तेव्हा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग काय आहे तेही मला कळणं आवश्यक आहे. विभूती योग काय आहे तेही मला कळणं आवश्यक आहे. ज्याला बर्ड्स आय व्ह्यू म्हणतात तसं जर मला समजलं एका वेळेला तर मग तुम्हाला कर्मयोगात काय सांगायचं याच्याबद्दल मी चुकणार नाही, तुम्हाला ध्यान योगामध्ये काय सांगायचं याच्याबद्दल मी चुकणार नाही. प्रायः केलेली भगवद्गीतेवरची सर्व निरूपण ज्ञानेश्वर महाराजांसारखं निरूपण सोडून अनेक निरूपण एकच भाग दृष्टोत्पत्तीस पडल्यामुळे केली गेली. एका वेळेला बुद्धीला सर्व आवाका येणं आणि निरूपण करणं ही फार कठीण गोष्ट आहे. कोणाला गीता फक्त कर्माच्या आधाराने समजली, त्यांच्या बुद्धीचे जे नेत्र आहेत त्या नेत्रांना सर्व समजलं नाही ही अडचण झाली. कोणाला केवळ ज्ञानाच्या अंगाने समजली, कोणाला केवळ ध्यानाच्या अंगाने समजली. मध्यंतरी मी एक पुस्तक पाहिलं तर प्रत्येक ओवीचा एक वेगळाच अर्थ, म्हणजे सरळ अर्थ सोडून गूढ अर्थ प्रत्येक ओवीचा केलेला, प्रत्येक ओवीचा हठयोगाच्या अंगाने अर्थ केलेला. सर्व जर समजलं नाही, आपली जी दृष्टी आहे त्याच दृष्टीतून सर्व जाणण्याचा प्रयत्न केला तर ते पाहणं एकांगी होऊ शकतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली प्रार्थना अतिशय नेमकी आहे सद्गुरूंकडे. हे वाघ सृष्टी एके वेळे देख तू माझे बुद्धीचे डोळे. कोणाला द्वैती दिसलं, कोणाला अद्वैती दिसलं, कोणाला विशिष्टाद्वैती दिसलं, कोणाला केवलाद्वैती दिसलं, जसं सांगितलंय तसं जवळपास कोणाला दिसलं नाही. आज जर स्वतः भगवंत आले आणि भगवद्गीतेवर ज्या ज्या टीका म्हणून केल्या गेल्या त्या सगळ्या टीका पाहिल्या तर ते खचित म्हणतील की मला एवढं सांगायचं नव्हतं आणि असं सांगायचं नव्हतं जे सांगितलं गेलेलं आहे ते. हे भलतंच काहीतरी माझ्या सांगण्यावरून तत्वज्ञान उभं केलेलं आहे. एकांगी एकाच बाजूला प्रेरक असं तत्वज्ञान अशा करता सांगितलं गेलं की ही मंडळी कुठं कमी होती म्हणून नव्हे, त्यांच्या दृष्टीला सगळं समजलंच नाही म्हणून त्यांच्या बुद्धीचे डोळे एकाच वेळेला कर्म योग ध्यान ज्ञान पाहू शकले नाहीत म्हणून एका अर्थाने एकाच बाजूनी त्यांना सगळं समजलं. एकाच वेळेला भक्ती समजली पाहिजे, एकाच वेळेला ध्यान समजलं पाहिजे, त्याच वेळेला कर्म समजलं पाहिजे, त्याच वेळेला ज्ञान विचार समजला पाहिजे अशी बुद्धी फार थोड्या लोकांना लाभते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे वाक सृष्टी एके वेळे देखतू माझे बुद्धीचे डोळे. किती आता या अध्यायामध्ये सत्व रजतम या त्रिगुणांमुळे जगताचा कसा पसारा निर्माण झालेला आहे. मनुष्यादी प्राणी आणि स्थावर या सर्वांमध्ये हे सत्व रजतम कसे खेळ करून आहेत हे सांगितलं गेलेलं आहे. आणि गुणातीत होणं हा या अध्यायाचा सारांश आहे. जर सारांश बुद्धी नसेल तर आपण जे वाचतो त्याच्यातून प्रत्येक श्लोकातून प्रत्येक श्लोकापुरता अर्थ असं करता येत नाही. आणि कोणाचंही साहित्य अशा पद्धतीने कधी पाहायचं नसतं. ज्ञानेश्वर महाराजांनी योगाचं वैभव सांगणारा असा जर एक अभंग रचला तर योगच सर्वश्रेष्ठ आहे अशा पद्धतीने संपूर्ण निरूपण करता येणार नाही. आणि जर नामाचं वैभव सांगणारा अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा असला तर नाम म्हणजेच सर्व काही आणि बाकी सगळ्या साधना पूर्ण गौण असं निरूपण करता येणार नाही. जर कर्म प्रधान असेल तर कर्म पण त्यावेळेला इतर काय काय सांगितलं त्या लेखकांनी हे सगळं समजलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. तुकाराम महाराजांची जर भक्ती सांगायची झाली तर ती भक्ती एवढी नाही चढवता येणार तुम्हाला की त्या भक्तीपुढे बाकी सगळे पूर्ण गौण. एका वेळेला बुद्धीच्या आवाक्यामध्ये सगळ्या गोष्टी जर आल्या तर अशा पद्धतीची निरूपण होणार नाहीत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज तसं निरूपण आपल्या हातून न घडो याच्याकरता प्रार्थना करतायत. हे वाघ सृष्टी एके वेळे देखतू माझे बुद्धीचे डोळे. केवढी मोठी वाघ सृष्टी भगवंतांनी निर्माण केली. ही वाघ सृष्टी एका वेळेला मला सर्व समजावं, माझ्या बुद्धीच्या डोळ्यांना सर्व समजावं. तैसा उदयजोजी निर्मळे कारुण्य बिंबे कशी प्रार्थना केलेली आहे. ज्या प्रकाराने माझे बुद्धीचे डोळे प्रज्ञा रूप नेत्र माझे एकदम सर्व पाहतील तशा प्रकारे निर्मळ कारुण्य बिंब असणारे असे आपण उदयजो जी निर्मळे कारुण्य बिंबे आपण उदय पावा माझ्या बुद्धीमध्ये. ज्ञानेश्वर महाराजांनी जो ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत त्याची कोर सोडायला ज्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे. जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया किंवा प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. प्रज्ञेला प्रभा देणारे आपण आहात किंवा प्रज्ञेची प्रभात फुलवणारे असे सुखोदय करणारे असे आपण आहात. आपण सूर्य आहात असं म्हटलं. आणि इथेही ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले हे वाघ सृष्टी एके वेळे देखतू माझे बुद्धीचे डोळे तैसा उदयजोजी निर्मळे कारुण्य बिंबे. जी पहिली ओवी आहे त्याचं भान विसाव्या ओवीच्या ठिकाणी तशा प्रकारे तुम्ही उदयाला पावा. आणि माझ्या बुद्धीमध्ये प्रज्ञेमध्ये कारण तिथेही प्रज्ञाच शब्द वापरलाय प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. माझ्या प्रज्ञेमध्ये आपण जो प्रकाश टाकाल तर तो प्रकाश निर्मळ तर असेलच कारण आपला प्रकाशच निर्मळ आहे. पण करुणेसहित आपण प्रकाश टाका. आपला प्रकाश जरी निर्मळ असेल तरी तो प्रकाश ग्रहण करणारी माझी बुद्धी कशी आहे कोण जाणे। म्हणून तुमची जर करुणा असेल तर तुमच्या करुणेने तुमचा निर्मळ प्रकाश जशाचा तसा माझ्या बुद्धीला समजेल, अन्यथा समजणं शक्य नाही। जसं गॉगलची काच काळी असेल, निळी असेल, लाल रंगाची असेल तर प्रकाश वेगळा वेगळा दिसेल। माझी बुद्धी कशा पद्धतीची आहे माझ्यावर तुम्ही करुणा केलेली चांगली। तुमचा प्रकाश जरी निर्मळ असला तरी देखील करुणेसहित तुम्ही माझ्याबाबत उदय पावा। हे वाघ सृष्टी एके वेळे देखतू माझे बुद्धीचे डोळे, तैसा उदय जोजी निर्मळे कारुण्य बिंबे। माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ, काव्ये होय सफळ, तो वसंतू होई स्नेहाळ शिरोमणी। कसं लिहिलंय, माझी प्रज्ञारूपी वेली ही सुंदर रीतीने वर्धिष्णू होण्यासाठी आणि त्या प्रज्ञावेलीतून काव्यरूपी फळ उत्तम लगडावीत म्हणून सफळ काव्य फलासहित असं माझं निरूपण व्हावं म्हणून अर्थपूर्ण अर्थगर्भ असं सर्व होण्यासाठी म्हणून तो वसंतू होई स्नेहाळ शिरोमणी। आपण स्नेहाळ शिरोमणी वसंत व्हावं, वसंत ऋतू होऊन माझ्या जीवनामध्ये यावं, माझ्या प्रज्ञारूपी वेलीला आपण नवजीवन द्यावं। वसंत ऋतू आला की सृष्टीमध्ये काय चमत्कार घडतो कळत नाही। बाहेर कडक उन्हाळा असतो आणि त्याच वेळेला पालवी फुटलेली असते। उदय जोजी निर्मळे कारुण्य बिंबे, आपण वसंतामध्ये असणाऱ्या सूर्यासारखे प्रकाशित व्हाल आणि माझी प्रज्ञावेली मात्र फळ द्यायला समर्थ अशी होवो, काव्यरूपी फळ द्यायला समर्थ अशी होवो। त्याकरता वसंत होऊन देखील आपणच या। प्रमेय महापुरे हे मती गंगा ये थोरे, तैसा वरिष उदारे दिठी वेनी। प्रमेय म्हणजे सिद्धांत, अनेक सिद्धांत या गीता गीतार्थ निधानामध्ये आहेत, अनेक सिद्धांत आहेत योगाचा, कर्माचा, भक्तीचा। हे जे सर्व सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांची दाटी वाटी महापूर, प्रमेय महापुरे हे मती गंगा ये थोरे, माझ्या मती बुद्धी रूप गंगेला महापूर यावा प्रमेयांचा, काही रेलचेल असावी। तैसा वरिष उदारे दिठीवेनी, तशा प्रकारे तुमच्या दृष्टीचा वर्षाव आपण करावा। हे निवृत्तीनाथांकडे पाहून जे बोलणं आहे ते तसंच चाललेलं आहे बरं का। आई के गा आर्त बंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्या वधू वल्लभाजी, ऐका असं म्हणून त्यांच्याकडे पाहून ज्ञानेश्वर महाराजांनी बोलायला सुरुवात केली असेल। तू जया प्रती लपसी, सद्गुरूंकडे पाहून म्हणताय, तया विश्व हे दाविसी प्रगट तई करीसी आघवेची तू। असं बोलत बोलत ते असं म्हणतायत की या लागी आता स्तुती सांडून निवांता चरणी ठेवीजे माथा हेची भले, आपल्या पायांवर मस्तक ठेवावं हेच भलं. पण तरी त्यांच्याकडे पाहतच बोलतायत, तरी तू जैसा आहासी तैसी या नमोजी श्री गुरुराया, मज ग्रंथोद्यमो फळावया व्यवहारा होई. थेट उद्देशून बोलतायत, त्यांच्याशी बोलतायत, श्रोते देखील नाही सद्गुरूंशी. आता कृपा भांडवल सोडी, वैयक्तिक अर्ज आहे, तुम्ही आता कृपारूपी भांडवल माझ्या करता सोडा, रिकाम करा, रित करा. तसंच बोलणं चाललेलं आहे. जी गीतार्थ निधान काढू माझे मन सुई, स्नेहांजन आपुले तू. तुम्ही आपलं स्नेहरूपी अंजन माझ्या दृष्टीमध्ये टाका, असं त्यांच्याकडे पाहून बोलतायत, त्यांना विनवणी करतायत. माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ, काव्ये होय सफळ, तो वसंतु होई स्नेहाळ शिरोमणी. हे स्नेहाळ शिरोमणी आपण वसंत होऊन या, असं सद्गुरूंना म्हणतात. आपण निर्मळ कारुण्य बिंब होऊन या, तैसा वरिष उदारे दिठिवेनी, प्रमेय महापुरे हे मती गंगाये थोरे, तैसा वरिष उदारे दिठिवेनी, तशा प्रकारे तुमच्या दृष्टीने वर्षाव करा, असं निवृत्तीनाथांना म्हणतायत. अगा विश्वैक धामा, विश्वाला असलेला एकमेव आश्रय आपण आहात, असंच म्हणायचं असतं सद्गुरूंना, असंच म्हणायचं असतं. माझा एकमेव आश्रय तुम्ही आहातच आहात. पण सर्व विश्वाचा एकमेव आश्रय आपण आहात. त्या विश्वामध्ये आपण असल्यामुळं माझाही आश्रय आपण आहातच. पण सद्गुरूंना व्यापक अंगानेच पाहायचं असतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगा विश्वैक धामा, सर्व विश्वाचं एकमेव आश्रय स्थान असणारे असे आपण अहो, तुझा प्रसाद चंद्रमा, तुमची प्रसन्नता, तुमचा प्रसाद रूपी चंद्रमा, प्रसन्नता रूपी चंद्रमा, करू मज पूर्णिमा स्फूर्तीची. जी माझ्या निरूपणाच्या ठिकाणी, माझ्या काव्याच्या ठिकाणी मला स्फूर्ती होण्यासाठी म्हणून तुमचा प्रसाद रूपी चंद्रमा माझ्यासाठी पौर्णिमा करो. जसं सागराला भरता येतं, एका पाठोपाठ एक ज्ञानेश्वर महाराजांनी स्नेहांजन आपण घाला असं सांगितलं. तैसा उदय जोजी निर्मळे कारुण्य बिंबे, पुढची उपमा अशी दिली. कारुण्य बिंब होऊन आपण उदयाला पावा. त्याच्या पुढच्या ओवीत लगेच ते म्हणायला लागले, तो वसंतू होई स्नेहाळ शिरोमणी. आपण वसंत व्हा, स्नेहाळ शिरोमणी असा वसंत आपण व्हा. त्याच्या पुढच्या ओवीत ते म्हणायला लागले की तैसा वरिष उदारे दिठिवेनी, वर्षाव करा आपल्या उदार दृष्टीने. आणि पुढच्या ओवीत म्हणायला लागले की तुझा प्रसाद चंद्रमा, करू मज पूर्णिमा स्फूर्तीची. जी आपला प्रसाद रूपी चंद्रमा, मला स्फूर्तीची पौर्णिमा माझ्या बाबत करो. जी अवलोकिलिया माते, उन्मेष सागरी भरिते वोसंडेल, स्फूर्तीते रसवृत्तीचे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की तुम्ही तुमचा प्रसाद रूपी चंद्रमा मला माझ्या ठिकाणी काव्य स्फूर्ती करता पौर्णिमा होऊन यावा. जी अवलोकिलिया माते आपल्या प्रसाद रूपी चंद्रम्यानी मला पाहिल्यामुळे जी अवलोकिलिया माते सद्गुरु रूपी चंद्रानी प्रसाद चंद्रानी मला अवलोकन केल्यानंतर पाहिल्यानंतर जसं चंद्रानी सागराला पाहिल्यावर तसं आपण मला पाहिल्यानंतर उन्मेष सागरी भरिते माझ्या ज्ञानरूपी सागरामध्ये भरत यावं वोसन डेल स्फूर्ती ते रसवृत्तीचे आणि शांत आदी सर्व रस त्या रसवृत्तीची स्फूर्ती माझ्या ठिकाणी ओसंडून वाहो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पात्र सोडून कशाचीही मर्यादा न राखता भरभरून वाहो. अगा विश्वैक धामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पूर्णिमा स्फूर्तीची जी जी अवलोकिलिया माते उन्मेष सागरी भरिते वोसन डेल स्फूर्तीते रसवृत्तीचे. एवढं ज्ञानेश्वर महाराज बोलले 1 ते 24 ओव्या. त्याच्यामध्ये 1-2 ओव्या जर सोडल्या जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना लोक हिलावया समुद्रा तू असं म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज. निवृत्तीनाथ आपले ऐकतायत कदाचित डोळे मिटून ऐकतायत म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ऐके गा असं म्हणून थेट त्यांना देश केला. ऐके गा अर्थ बंधू असं म्हणून त्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिथपासून म्हणजे तिसऱ्या ओवीपासून तर थेट बोलतायत. खरे पहिल्या ओवीपासूनच बोलतायत पण ऐका असं म्हणून खास लक्ष वेधून घेतलं. तिथपासून म्हणजे तिसऱ्या ओवीपासून ते 24व्या ओवीपर्यंत 22 ओव्या इतक्या सुंदर ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांना उद्देशून रचल्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना प्रतिसाद देत आहेत. तो प्रतिसाद देखील ज्ञानेश्वर महाराजांनी तात्काळ काव्यामध्ये लिहून काढला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत तव एवढं बोलल्यावर तव तेव्हा संतोषोनी श्री गुरु राजे. त्यांनी पाहिलं की सद्गुरूंना संतोष झाला ते लिहून ठेवलं. एवढं ऐकल्यानंतर निवृत्तीनाथांना संतोष झाला असं ज्ञानेश्वर महाराज लिहून ठेवतायत. तव संतोषोनी श्री गुरु राजे म्हणितले विनती व्याजे मांडिले देखोनी दुजे तव नमिषे. तव संतोषोनी गुरु राजे म्हणितले तेव्हा संतोषून निवृत्तीनाथ म्हणाले विनती व्याजे मांडिले देखोनी दुजे स्तवन मिशे. विनंती वजा विनंतीच्या रूपानी विनंतीच्या निमित्ताने विनती व्याजे मांडिले देखोनी दुजे स्तवन मिशे. विनंती करण्यासाठी म्हणून स्तवनाच्या मिशानी द्वैत भावानी तू जे काही बोललास दुजेपणानी तू जे काही बोललास म्हणितले विनती व्याजे मांडिले देखोनी दुजे स्तवन मिशे. तू जणू हे द्वैत मांडलस विनंती करून. हे असो आता वांजटा असं हे व्यर्थ वांझ द्वैत उभं करू नकोस. निवृत्तीनाथ काय काय त्यांचा स्वभाव असेल ते ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या एखाद दुसऱ्या ओवीतून स्पष्ट होतो. फार बोलत नाहीयेत. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप स्तुती केली तरी म्हणतात की बस आता काय जे सांगितलं भगवंतांनी ते सांगायला सुरुवात कर. इथंही नेमकं तसंच घडलं. त्यांना संतोष तर झालेला आहे म्हणजे नीरसपणाने काय तू जे बोलतोयस ते आता तसं बंद कर अशा भाषेत बोललेले नाहीयेत. संतोषून बोलले पण संतोषून असं बोलले की अरे विनंतीच्या निमित्ताने तू हे जे काही स्तवन केलंस त्या स्तवनच्या अंगाने द्वैत निर्माण केलंस तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये. तसंच परमात्म्यामध्ये आणि तुझ्यामध्ये एकरूपत्वाने सांगण्याचा विषय आहे ना. त्यामुळं आता हे द्वैत तू सोडून दे, हे असो आता वांजटा व्यर्थ वांज अशी असं हे बोलणं आता तू थांबव. तो ज्ञानार्थ करुणी गोमटा ग्रंथू दावी तो ज्ञान अर्थ भगवंतांनी सांगितलेला गोमटा करून तू सांग, गोमटा करून तू ग्रंथ मांड. तो ज्ञानार्थू करुणी गोमटा ग्रंथू दावी उत्कंठा भंगो नेदी. तुझ्या या मधल्या मधल्या बोलण्यानी भगवंतांचा जो थेट संवाद श्रोत्यांना तू सांगतोयस ती उत्कंठा तू मोडून टाकतोयस आणि तू माझं स्तवन करायचंस, मला परमात्मा म्हणायचंस. म्हणजे तू वेगळा, मी वेगळा, परमात्मा वेगळा, मी किंवा परमात्मा एक आणि तू आमच्यापासून निराळा, अशा प्रकारचं द्वैत इथं व्यक्त होतंय. ही वांझ बडबड आता पुरे झाली. तो ज्ञानार्थ करुणी गोमटा ग्रंथू दावी उत्कंठा भंगो नेदी. उत्कंठा भंग पाहू देऊ नकोस, जे सरळ भगवंत म्हणतायत ते सांगायला सुरुवात कर, असं निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले. एकच जे एक ओवी देखील नाहीये ज्ञानेश्वर महाराजांची निवृत्तीनाथांचे शब्द सांगण्यासाठी, त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज परत बोलायला सुरुवात करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हो का जी स्वामी, हे जी पाहत होतो मी, जे श्री मुखे म्हणा तुम्ही ग्रंथू सांग. ज्ञानार्थ करुणी गोमटा ग्रंथू दावी उत्कंठा भंगो नेदी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हो का असं का जी स्वामी, बरं आहे आपली आज्ञा प्रमाण हे स्वामी, जी स्वामी, हे ची पाहत होतो मी, जे श्री मुखे म्हणा तुम्ही ग्रंथू सांग. या सगळ्या बोलण्यामध्ये मी हेच पाहत होतो की आपण मला कधी आज्ञा देताय आणि म्हणताय की ग्रंथ सांग, म्हणजे नाउमेद झाले नाहीयेत. याचं कारण निवृत्तीनाथांनी देखील तोडून बोललेले नाहीयेत संतोषोनी. तव संतोषोनी श्री गुरुआजे म्हणितले. निवृत्तीनाथ देखील बोलले पण संतोषून बोलले, मात्र अगदी अल्प बोलले. की विनंतीचं निमित्त करून तुझे स्तवन केलंस त्यामुळं अरे द्वैत सिद्ध झालं, त्यामुळं आता हे वांजटा व्यर्थ पुरे झालं. आम्हाला खूप उत्कंठा लागून राहिलेली आहे हे सद्गुरूंनी शिष्याला म्हणावं की ज्ञानार्थ तू सांगतोयस त्याच्याबद्दल खूप मोठी उत्कंठा आम्हाला लागलेली आहे, ती गोमटी करून उत्तम सुंदर अशा शब्दामध्ये तो ज्ञानार्थ तू आम्हाला प्रगट कर. ती उत्कंठा आमची भंगू देऊ नकोस. म्हटल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज, हो काजी स्वामी, हे ची पाहत होतो मी, जे श्री मुखे म्हणा तुम्ही ग्रंथू सांग. आपल्या मुखातून आलं फारच छान झालं, ग्रंथू सांग असं आपण म्हणालात. सहजे दुर्वेचा डिरू अंगेची तव अमरू, म्हणजे ग्रंथ सांग असं म्हटल्यानंतर निवृत्तीनाथांनी ही 27वी ओवी आहे इथं ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण करायला सुरुवात 41व्या ओवीवर केलं, परत 15 ओव्या लिहिल्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सहजे दुर्वेचा डिरू अंगेची तव अमरू. दुर्वा ही जी वनस्पती आहे, काय म्हणायचं, वनस्पतीच म्हणायचं ना तिला, ही गवत गवत, गवताचा प्रकार, ही जी दुर्वा आहे हे गवत हे स्वतःच अमर आहे. थोडा पाऊस वगैरे पडला की आपाप उगवतो, कोणाला लावायला लागत नाही. तिला कधी मरण नाही या दुर्वेला. सहजे दुर्वेचा डिरू अंगेची तव अमरू, मुळातच त्याचे अंकुर अमर असतात. वरी आला पुरू पियुषाचा, आणि एवढं कमी की काय, अमृताचा पूर त्याच्यावरून व्हायला लागला. तरी आता येणे प्रसादे विन्यासे विदग्धे मूळ शास्त्र पदे वाखाणीन, जी अपेक्षा व्यक्त केलेली होती ते सगळं आता मी करीन असं म्हणतात. निवृत्तीनाथ म्हणाले ते ना की तू इथं द्वैत मांडलेलं आहेस, असं तसं तू बोलतोस. तेव्हा जशी दुर्वा अमर असते तसा मी मुळात अमर्त्य भावामध्येच आहे. वर तुमच्या कृपा रूपी अमृताचे बोल मला प्राप्त झाले की ग्रंथ सांग. दुर्वेसारखं माझं झालं. वरी आला पुरू पियुषाचा, तरी आता येणे प्रसादे. त्यामुळे आता तुम्ही जे म्हणालात की ग्रंथ सांग, हाच तुमचा प्रसाद. त्या प्रसादाच्या योगाने विन्यासे म्हणजे अतिशय विस्तार करून, विदग्धे जे अतिशय स्पष्ट, विस्तारही करीन आणि स्पष्टत्वानेही बोलेन तुम्हाला काय सांगायचे ते. मूळ शास्त्र पदे वाखाणीन, जी मूळ शास्त्रामधली पदं आहेत त्या पदांची मी स्तुती करीन, वाखाणीन, त्याचं निरूपण करीन. परी जीवा आतुलीकडे जैसी संदेहाची डोणी बुडे, ना श्रवणी तरी चाडे वाढी दिसे, तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी, माले मागुनी घरी गुरुकृपेच्या. श्रोत्यांच्या अंतःकरणाच्या आत परी जीवा आतुलीकडे जैसी संदेहाची डोणी बुडे, संदेहरूपी नौका बुडून जाईल. म्हणजे श्रोत्यांचे सर्व संदेह मी फेडून टाकीन, संदेहरूपी नौका बुडवून टाकीन श्रोत्यांची, त्यांना निसंदिग्ध करीन. ना श्रवणी तरी चाडे वाढी दिसे, एवढंच नाही तर श्रवणाच्या ठिकाणी त्यांना चढती वाढती आवड दिसेल असं बोलेन. जसे आज तुम्ही जमलात, एवढा मोठा पाऊस झाला, उद्या गणपती बसायचे आहेत, आज संध्याकाळी यावेळेला कुठेही धार्मिक कार्यक्रम नाहीत पेपरमध्ये, कारण कोणी येणार नाही, माहितीये त्यांना. तुम्ही आलात, श्रवणाची तुमची जी चाड आहे, आवड आहे, तर ती चढती वाढती अशी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्रोत्यांचे संदेहरूपी नौका मी बुडवून टाकेन आणि त्यांना श्रवणाविषयी आवड निर्माण करेन, चढती वाढत्या भांजणींनी त्यांना आवड निर्माण होईल असं मी पाहिन. तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी, माले मागुनी घरी गुरुकृपेच्या. तशा प्रकारची बोली साचारी म्हणजे माझा आचार तसा असावा, आणि आचारासकट माझ्या अनुभूती सकट बाहेर पडणारे बोल म्हणून बोलले जावेत. तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी, मधुर वाणी माझ्या ठिकाणी प्रगट होवो. माले मागुनी घरी गुरु कृपेच्या, आणि अशा प्रकारची माझी वाणी मधुर आणि आचारासहित प्रगट होण्यासाठी म्हणूनच मी गुरु कृपेची भिक्षा गुरूंच्या घरी मागून आणलेली आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. माले मागून घरी गुरु कृपेच्या, म्हणून मी गुरु कृपेची भिक्षा सद्गुरूंजवळ मागितलेली आहे. आणि मग या अध्यायाचा जो प्रारंभ आहे त्याची प्रस्तावना करायला ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केली. मागा तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठी ऐसी श्री कृष्ण अर्जुनेसी चावळले जे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे होई जे येणे जगे आत्मा गुणसंगे संसारिया. आता तुम्हाला हे सगळं समजत असावं कारण 13व्या अध्यायात काय सांगितलंय ते ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, बाकी निरूपण करण्यासारखं काही नाहीये. बघा जे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे होई जे येणे जगे आत्मा गुणसंगे संसारिया, आत्मा गुणसंगानी संसारी होतो. क्षेत्र क्षेत्रज्ञ योगामध्ये मी हे सांगितलं, वस्तुत निस्संग असा आणि हाची प्रकृती गतू सुख दुःख भोगी हेतू आणि हा प्रकृतीच्या अधीन झाला की सुख आणि दुःख याच्या भोगाला देखील आपण कारण आहोत हेतू आहोत असं समजतो. वस्तुत अलिप्त असताना अथवा गुणातीतू केवळ उहा आणि जर त्याला बोध झाला तर आपण गुणातीत आहोत मुक्त आहोत हे त्याला समजतं. तरी कैसापा असंगा संगू, मग मुळात असंग असताना त्याला संग कसा घडतो, कोण तो क्षेत्र क्षेत्रज्ञ योगू सुख दुःखादी भोगू केवी तया, हा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग असा कसा, सुख दुःखाचा भोग आत्म्याला होतो कसा, गुण ते कैसे किती, ज्या योगाने त्याला हे सगळं भोगायला लागतं ते कोणत्या गुणांनी आणि हे गुण कसे आहेत आणि किती आहेत, बांधती कवणे रीती आणि कशा प्रकारे हे गुणबद्ध करतात, ना तरी गुणातीती चिन्हे काही आणि गुणातीत झालेल्या पुरुषाची चिन्ह लक्षण काय. एवं इया आघवेया अर्थारूप करावया विषय येथ 14व्या अध्यायासी. 14व्या अध्यायात सार पटकन सांगून टाकलं, उत्कंठा भंगू नेदी असं म्हणाले ना, म्हणून 14व्या अध्यायात काय सांगितलं ते सटकन सांगून रिकाप झाले. तरी आता ऐसा प्रस्तुत परी ऐसा अभिप्रायो विश्वेशा वैकुंठाचा तो म्हणे गा अर्जुना. अशा प्रकारचा हा प्रस्तुत अभिप्राय वैकुंठाला राहणारा सर्व विश्वाचा स्वामी त्यांनी अशा प्रकारचा अभिप्राय सांगितला. तो वैकुंठीचा राणा विश्वेश अर्जुनाला म्हणतो, तो म्हणे गा अर्जुना अवधानाची सर्व सेना मिळवूनी या ज्ञाना झोंबावे हो. तुझा लक्ष देण्याच्या प्रक्रियेची सर्व सेना सर्व शक्ती श्रवण करण्याची सर्व शक्ती एकत्रित करून अवधानाची सर्व सेना मिळवूनी या ज्ञानात झोंबावे हो. सर्व सेना एकवटून या ज्ञानाला तू झोंबून जावस असं श्रीकृष्ण म्हणाले. आम्ही मागा तुझं बहुती दाविले हे उपपत्ती, आम्ही तुला ही उपपत्ती अनेक प्रकारांनी खरं म्हणजे मागं सांगितली, क्षेत्र क्षेत्रज्ञ योग प्रकृती पुरुष योग अशा प्रकारे, तरी अजूनही प्रतीती कुशी न निघे, पण अजून देखील प्रतीती रूपी कुशीमध्ये तू शिरलेला नाहीस असं दिसत. म्हणून भगवंत म्हणायला लागले की परम भूयाहा प्रवक्षामी, पुन्हा एकदा ऐक, परम भूयाहा प्रवक्षामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम. ज्ञानामधलं हे उत्तम ज्ञान तू परत एकदा ऐक, यज ज्ञात्वा मुन या सर्वे पराम सिद्धिमितो गता हा पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्व यत्किंज जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. स्वामी जी नारायण. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी सब संतन की जय. जय जय रघुवीर.